प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वां हनुसंदधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्तांग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञाने शाङ्क्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान् वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् వందే త్వాం మకరందనాథయతినం రక్షస్వ దీనాంకితం. బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. సబ సంతన కీ జయ. జయ జయ రఘువీర సమర్థ.
యే శాస్త్ర విధిముసృజ్య యజంతే శ్రద్ధయాన్వితాః తేషాం నిష్ఠా తు కా కృష్ణ సత్వమాహో రజస్తమః. 17వ్యా అధ్యాయాచా పహిలా శ్లోక మాగచ్చా బుధవార పసున అపణ పహిలా ఘెట్లా. జే శాస్త్ర విధిలా సోడున్ श्रद्धेनी उपासना करतात, अर्जुनाचा प्रश्न असा आहे. हे कृष्णा, त्यांची श्रद्धा सात्विक की राजस की तामस? आणि मागच्या वेळेला आपण पाहिलं की शास्त्रांवर श्रद्धा, गुरूंवर श्रद्धा, शास्त्र विरहित पण आपल्या मनानी आपल्या बुद्धीनी श्रद्धेय विषय ठरवणं अथवा पारंपरिक श्रद्धा की ज्याला शास्त्राचा कोणताही आधार नाही अशी श्रद्धा, असे श्रद्धेचे प्रकार आहेत. आणि आपण बुद्धीबद्दल देखील पाहिलं की एक बुद्धी आहे ती आत्मज्ञानाची प्रकाशक बुद्धी असं सांगितलेलं, ज्या बुद्धीमध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो अशी बुद्धी. बुद्धीनी जेव्हा मदबुद्धी, माझी बुद्धी असा अहंकार सोडून केवळ प्युअर इंटलेक्ट असं ज्या बुद्धीचं स्वरूप असतं, त्या बुद्धीत परमात्मा प्रकाशमान होतो, त्या बुद्धीत परमात्मा प्रकाशित होतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक बुद्धी आहे, ती म्हणजे बुद्धीचा अहंकार असलेली बुद्धी. आणि बुद्धीचा आपल्याला अहंकार आहे का आपल्याकडे खरोखर बुद्धी आहे याच्याबद्दल मोठा गोंधळ. कारण बुद्धीचा अहंकार आहे असं समजायचं कसं? जी माझ्याजवळ आहे तीच माझी बुद्धी ना. माझी बुद्धी अमुक अमुक गोष्ट सांगत असेल तर मी बोलताना काय तुमची बुद्धी असं सांगते असं म्हणणार? माझी बुद्धी असं म्हणते, माझी बुद्धी असा निर्णय देते असंच मी म्हणणार. मग बुद्धीचा अहंकार ही कोणती गोष्ट आली? बुद्धीचा अहंकार याचा अर्थ आपल्या बुद्धीला जे समजतं त्याच्यापेक्षा पलीकडचं न मानणं. बुद्धीचा अहंकार असलेली व्यक्ती ओळखायला सोपी असते. बुद्धीचा अहंकार असलेली जी व्यक्ती असते ती व्यक्ती आपल्या बुद्धीला सगळं समजलं पाहिजे असंही म्हणते आणि आपली बुद्धी सगळं काही समजेल असंही म्हणते. आपल्या बुद्धीला जे समजत नाही ते चुकीचं असेल असंही म्हणते. पण तुमच्या बुद्धीनी एखाद्या गोष्टीवर फुली मारली म्हणून ते असत्य असू शकत नाही हे त्या बुद्धीला समजत नाही. तुम्ही ज्याला बरोबर आहे असं म्हटलं तेवढ्याच गोष्टी जगात बरोबर आहेत आणि तुम्हाला जे बरोबर नाही असं वाटतं तेवढ्या गोष्टी चुकतात, त्या नाहीच आहेत असं समजणं हा बुद्धीचा अहंकार. आपल्या बुद्धीला कितीतरी गोष्टी समजत नाहीत. तुम्ही एखाद्या इमारतीच्या गच्चीवर जा आणि उतारणे झोपून वर आकाशाकडे पहा. तुम्हाला ग्रह ओळखता येत नाहीत, तारे ओळखता येत नाहीत, आकाशगंगा ओळखता येत नाहीत, तुम्हाला अवकाशाचं कोणतंही ज्ञान नाही. तुम्ही एखाद्या जंगलामध्ये जा, हे झाड कोणतं आहे हे तुम्हाला ओळखता येत नाही, झाड आहे एवढं कळतं, हेच खूप झालं. पण कोणतं झाड आहे हे समजत नाही, त्याचे गुणधर्म काय हे समजत नाही. एखाद्या ठिकाणी जमिनीचा स्ट्राटा कसा आहे आणि नेमका कसं पठार सुरू झालंय आणि खाली खडक कसा आहे याचं जे विकसित झालेलं शास्त्र आहे तुम्हाला माहीत नाहीये. याच्यातलं एक एक शास्त्र कोणाला तरी माहीत असू शकतं किंवा दोन शास्त्र. तुम्हाला पक्षी ओळखता येत नाहीत, तुम्हाला पशु ओळखता येत नाहीत. आपल्या बुद्धीला जे समजतं ते आपल्याला जेवढं शिकवलं गेलंय आणि आपल्या एकूण बुद्धीच्या आवाक्यात जेवढ्या गोष्टी सहज आहेत तेवढ्या. पण कोणाच्या बुद्धीला गणित समजतं, कोणाच्या बुद्धीला भूगोल समजतो. तर्कबुद्धीला बुद्धिवादी असं म्हणणारे देखील आहेत, पण तर्क देखील तुम्हाला जसा चालवायचा असेल तसाच चालतो. तुम्ही ती राजा रणजित सिंहांची गोष्ट, खटला चाललेला होता, संस्थानिक संस्थानं खालसा झालेली होती आणि औरस संतती अनौरस संतती त्यांच्या वाट्याला आलेली जी प्रॉपर्टी त्याच्यावर काही जणांचे क्लेम होते आणि त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये खटला चाललेला होता. मुंबईचे वकील दिलेले होते. ते आदल्या दिवशी कलकत्ता हायकोर्टामध्ये केस लढवण्यासाठी गेले आणि तिथून रात्री उशिरा विमानांनी मुंबईला परत आले आणि दुसऱ्या दिवशी विमानांनी दिल्लीला केस करता म्हणून गेले. रात्री उशिरा परत आलेले होते, जागरण झालेलं होतं, डोकं गरगरत होतं, आर्ग्युमेंट करायला उभे राहिले आणि राजा रणजित सिंहांची बाजू मांडायच्या ऐवजी जो विरोधी त्यांच्या होते त्यांची बाजू मांडायला त्यांनी सुरुवात केली. विरोधी पक्षाचा वकील घाबरला की काय चाललंय, मॅजिस्ट्रेट भुसकळ्यात पडले की नक्की काय आपण ऐकतोय. आणि रणजित सिंहांना तर घाम फुटला असं म्हणतात की आपला वकीलच जर आपल्या विरोधात बोलत असेल तर सगळं काही संपलं. एक तासभर त्यांनी अस्खलित आर्ग्युमेंट केलं. आणि मग पाणी पिण्यासाठी म्हणून थोडे थांबले तेव्हा त्यांच्या असिस्टंटनी त्यांना पाण्याचा ग्लास आणून दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कोणती बाजू मांडताय. त्यांच्या कानात कुजबुजले. आपल्याला रणजित सिंहांची केस आपल्याकडे आहे असं म्हटल्यावर तेवढ्या ह्याच्यात देखील ते त्यांनाही सुचेनासं झालं. त्यांनी आपल्या टायची गाठ थोडी सैल केली, पाणी प्यायले आणि म्हणाले की मिलॉर्ड, आता मी जी बाजू मांडली ती बाजू होती की जे माझ्या आशिलाच्या विरुद्ध वकील मांडतील आता मी त्याचं खंडन करतो. तुम्ही जर तर्क लढवायचं ठरवलं की हे जे जगत आहे या जगताच्या मागं एक कोणीतरी शक्ती आहे आणि त्यामुळे हे जगत चालतं, तर तुम्ही सगळा तर्क तसा मांडता. आणि जर तुम्ही असं ठरवलं की तसं काही नाहीये, सगळा एनर्जीचा खेळ आहे, कुठेतरी महाविस्फोट झाला, तारे निर्माण झाले, पृथ्वीवर जीवन कसं झालं, अनुकूल वातावरण झालं म्हणून झालं, पशु पक्षी प्राणी कसे निर्माण झाले झाले, कोणीही केलेले नाहीत, आपले आपण झाले, तुम्ही तसा तर्क मांडता. बुद्धी ही जी गोष्ट आहे आणि तर्क ही जी गोष्ट आहे ती आपल्याला हवा तसा आपण चालवतो, अशीच आहे. आणि त्या बुद्धीचा अभिमान ही एक विशिष्ट गोष्ट आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी कमी माहीत असून जगतातल्या आपल्याला सगळं माहिती आहे असं एखादी व्यक्ती म्हणते तेव्हा अवघड होऊन जातं. आपल्याला विज्ञानातलं समजत नाही, डॉक्टरी क्षेत्रातलं कळत नाही, इंजिनिअरिंग मधलं कळत नाही, कळतं अशा बाबी खूप थोड्या आहेत हे बुद्धिवाद्यांना देखील लक्षात येत नाही. म्हणून श्रद्धा आणि बुद्धी आणि श्रद्धा ही जी गोष्ट आहे ती आणि बुद्धी ही गोष्ट जर समजली एखादी गोष्ट तर श्रद्धेची आवश्यकता नाही. समजेपर्यंत श्रद्धेची आवश्यकता आहे. जसं अंकगणितात दिलेल्या वस्तूची किंमत 100 आहे असं मानून पुढे जायला लागतं आणि मग नंतर ते गणित सुटतं आणि त्याची किंमत काढता येते, किंवा क्ष आहे, एक्स आहे असं धरा आणि मग पुढे जायला लागतं. काहीतरी जसं धरावं लागतं आपल्याला एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर पत्ता शोधायचा जरी असला तरी देखील बुद्धीच्या डोळ्यांनी पाहता येत नाही. एखाद्या व्यक्तीने जर पत्ता सांगितला की तुम्हाला अजून 3 किलोमीटर जायचंय, मग तिथे एक फाटा लागेल आणि तिथं तुम्ही उजवीकडे वळा, डावीकडे वळू नका, आणि मग जो फाटा लागेल तिथेही उजवीकडे वळा आणि मग नंतर मात्र डावीकडे वळा. तुम्ही पहिल्या फाट्यापाशी थांबलात आणि म्हणालात की का उजवीकडे वळायचं, हे समजल्याखेरीज मी उजवीकडे वळणार नाही. तुम्ही श्रद्धेचा हर घडी उपयोग करत असता आणि श्रद्धा ही नेहमी अंध असते. अंधश्रद्धा हा शब्द चुकीचा आहे. श्रद्धा ही अंधच असते, श्रद्धेला डोळसता नाही. अगदी तुम्ही शास्त्रांवर ठेवलेली श्रद्धा देखील अंध असते, तुम्ही सद्गुरूंवर ठेवलेली श्रद्धा देखील अंध असते. इथून तिथपर्यंत कुठेही गेलं तरी श्रद्धा ही नेहमी अंध असते. अंध श्रद्धा निर्मूलन त्याच्यापेक्षा विघातक श्रद्धा निर्मूलन हा शब्द जास्त चांगला आहे. श्रद्धा ही अंधच असणार आणि अंधश्रद्धा, श्रद्धा म्हटलं की उडवा अशा प्रकारचा एक जोर मध्यंतरी काही मंडळींना आलेला होता आणि त्या भरामध्ये ते काय काय करत होते, त्यांनी सरकारकडे काय काय प्रपोजल्स दिलेली होती. उदाहरणार्थ आषाढी वारी ही अंधश्रद्धा आहे, इथपर्यंत म्हणण्यापर्यंत मजल गेली. या सगळ्या गोष्टी त्यांना मागे घ्यायला लागल्या. समाज विरोधी जेव्हा ते बोलायला लागले तेव्हा मागे घ्यायला लागल्या. ज्या श्रद्धेने नुकसान होतं, गुप्तधन मिळवण्यासाठी म्हणून 7 कुमारिकांचे बळी द्या, ही श्रद्धा विघातक आहे. श्रद्धा ही नेहमीच अंध आहे. जर ती डोळस असती तर श्रद्धा हा शब्दच चुकीचा झाला असता. पण म्हणून श्रद्धा म्हणलं की ती चूक आहे असं होऊ शकत नाही. एवढंच नव्हे तर असं म्हटलं जातं अंकगणितामध्ये की 1, 2, 3, 4, 5, 6 झाल्यावर 10 पशी थांबायचं आणि मग पुन्हा 11 पासून सुरुवात करायचं. ही देखील अंधश्रद्धाच आहे. तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 11, 12, 13, 14, 15 अशी ही गणती करू शकता. काहीतरी गृहित धरून मानवी जीवन हे पुढे जावं लागतं. असं असल्यामुळं या श्रद्धेच्या बाबत अर्जुनानी ती सात्विक की राजस की तामस असा प्रश्न विचारला. सात्विक श्रद्धा म्हणजे मनाची शांती जेणेकरून मिळेल, समाधान जेणेकरून मिळेल, मन शांत होईल, समाहित होईल, समाधानी होईल, आणि तसं होण्याचे उपाय म्हणजे पूजा करणं, दुसऱ्याचं भलं चिंतीणं. दुसऱ्याचं भलं चिंतीणं हे देखील बुद्धिवादात येतच नाही, कारण तुम्ही चिंतल्यामुळे काय होणार आहे, तिथं बुद्धिवाद सपशेल लंगडा पडतो. तीही श्रद्धाच आहे, पण त्यामुळे तुम्हाला शांती मिळते, तुम्हाला समाधान मिळतं. म्हणून पूजेचा प्रघात, आरतीचा प्रघात, अतिथी आहे त्या अतिथीला संतोषविण्याचा प्रकार, की ज्यामुळे तुम्हाला बरं वाटावं. तुम्हाला जर बरं वाटत असेल तर ती सात्विक श्रद्धा, आणि अतिथी आला तर त्या अतिथीची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्याकडून काय लाभ आहे ते लक्षात घेऊन त्याचं आदरातिथ्य करणं, ही राजस श्रद्धा आहे. आणि तो जर भला भक्कम चांगला असेल तर त्याला जेवणाच्या निमित्ताने बोलून मारून टाकायचा. बघा, मी प्रवचनात बोलतोय, आणि त्याचं सगळं धन लुबाडायचं, ही तामश्रद्धा आहे. हा जो अध्याय आहे, या अध्यायामध्ये सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा, तामस श्रद्धा, सात्विक आहार, राजस आहार, तामस आहार, सात्विक दान, राजस दान, तामस दान, अशा प्रकारची विभागणी भगवंतांनी केली, जेणेकरून केवळ इंद्रियांचं सुख, आपला मान सन्मान, आपला मान सन्मान होतोय याकडे दृष्टी, भोग भोगण्याची अपरिमित इच्छा, भोगांशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे, अशा प्रकारची जीवन पद्धती ही राजस श्रद्धा म्हणून सांगितलेली आहे. आणि मी आयुष्यात काहीही करणार नाही, स्वामीजी सांगायचे कोण त्यांच्या माहितीचे होते, त्यांचा विवाह त्या काळात त्यांचा विवाह झाला आणि त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की त्या काळातले ते चार्टर्ड अकाउंटंट होते आणि घरंदाज लोक होते. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे म्हणून तू माझ्याशी लग्न केलं असलंस तरी तुला सांगतो की मी आयुष्यात काहीही करणार नाहीये. आणि त्यांनी काहीही केलं नाही आयुष्यभर. जवळचं सगळं संपल्यावर वाड्यातले भाडेकरू होते, त्या भाड्याच्या उत्पन्नावर जगले, पण मी काही करणार नाही म्हणाले. आळस, बसून राहणं, फिरायला देखील न जाणं, निद्रा, आळस आणि त्याच्यातून कधी कधी तामस गोष्टी या हिंसाचाराकडे जातात, घात करणं, फसवणं, अशा गोष्टींकडे देखील. म्हणून शास्त्ररहित श्रद्धा असेल आणि ती सात्विक असेल तर परमार्थदृष्ट्या त्यातल्या त्यात बरी असं मी म्हणेन. पण धोका आहेच, कारण कितीही जास्तीत जास्त उडी सात्विक श्रद्धेची जरी पडली तरी तो देवतार्चनाच्या पुढे जाऊ शकत नाही. शुद्ध परमार्थ त्याच्या जीवनात येईल असं सांगता येत नाही. समर्थ म्हणतात, कित्येक प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन, नीती न्याय लक्षण दंडळेना. असे कितीतरी लोक आहेत, अतिशय नीतीनी चालतात, बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, अशी त्यांची जीवन प्रणालीच असते. कोणाच्या अध्यात्मध्यात नसतात, कधीही चुकीचं वागत नाहीत, खोटं तर कधीच काही करत नाहीत, त्यांची कर्मही चांगली असतात, पण त्यांची प्रवृत्ती जे ते करतात त्यांनीच त्यांना इतकं समाधान मिळत असतं. सात्विक गोष्टीचा 14व्या अध्यायामध्ये वर्णन करत असताना सुख आणि प्रकाश हे सात्विक माणसाला मिळणारं जणू वरदान आहे. सुख संगेन बधनाती ज्ञान संगेन चानघ असं भगवंतांनी त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. मी सुखी या भावनेतच तो बद्ध होऊन जातो, म्हणजे मला त्या तुमच्या परमार्थाची काही आवश्यकता नाही. असं सात्विक व्यक्ती म्हणजे जी खरी परमार्थ करण्यासाठी अतिशय योग्य आहे अशी व्यक्ती तुमच्या तोंडावर तुम्हाला सांगेल की मला तसं ते परमार्थ वगैरे काही जमणार नाही, मी तसं ते ध्यानाला वगैरे काही बसणार नाही. कितीतरी चांगली चांगली मंडळी, कारण त्यांचं जीवनच चांगलं असतं आणि त्या जीवनाच्या पलीकडे अजून चांगलं जीवन आहे त्याच्याकरता कष्ट घ्यायला लागतात. आम्ही आपलं आमची कर्म आहेत हाच आमचा परमार्थ असं त्यांचं म्हणणं असतं. आम्ही कोणाला फसवत नाही, लांड्या लबाड्या करत नाही, आमच्यापुरती आम्ही देवपूजा करतो, पण आम्ही असं आम्हाला ते प्रदर्शन वगैरे आवडत नाही आणि कोणा महाराजांकडे वगैरे आम्ही जात नाही. सात्विक मंडळींना सात्विक सुख हे मिळतं, त्यांच्या उत्तम कर्मांमुळे मिळतं, विचारांमुळे मिळतं आणि त्याच्यामध्येच ते निमग्न असतात, त्यांना अधिकाची आवश्यकता नसते. त्यातही काही सात्विक मंडळी ही देवतार्चनाकडे वळतात. तर राजस आणि तामस मंडळींची गोष्ट थोडी अजून वेगळी राहते. रजोगुणी व्यक्ती आणि तमोगुणी व्यक्ती या परमार्थदृष्ट्या कुचकामी राहतात. त्यांची जी पूजा असते ती पूजा देखील तशा प्रकारे अजून काहीतरी मिळावं म्हणून राहते. माझ्याकडे एक गृहस्थ यायचे, आपण एक 2-5 मिनिटं शांत बसू. हरि 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 स्वामी जी, स्वामी जी राम राम. राजस श्रद्धेबद्दल तुम्हाला सांगतोय. एक गृहस्थ यायचे, ते हिऱ्यांचे व्यापारी होते. स्वामीजींकडे येणारी एक मुलगी लग्न होऊन त्यांची बायको झालेली होती मुंबईचे. कमिशन बेसिसवर मुंबईच्या व्यापाऱ्याकडून हिरे घेऊन तैवान, सिंगापूर, चीन आणि दक्षिण कोरिया अशा देशांमध्ये ते हिरे पाठवत असत. आणि मग त्यांनी हळूहळू स्वतः देखील हिरे विकत घेऊन पाठवायला सुरुवात केली. आणि नेहमीच्या पार्टीज हे ते पण एका ठिकाणी ते फसले. किती डॉलर्सना फसले माहिती आहे? 10 मिलियन यूएस डॉलर्स, म्हणजे किती, 1 कोटी का, 1 कोटी यूएस डॉलर्स यांनी पाठवले. आणि तो व्यापारी पैसे देत नव्हता, पैसे येत नव्हते. त्यांना तिकडच्या कोर्टामध्ये केस दाखल करणं आवश्यक होतं, त्याच्याकरता त्यांच्या चकरा चाललेल्या होत्या. त्याच दरम्यान ते इथं येत होते आणि कर्मधर्म संयोगाने त्यांच्या अशा 2-3 केसेस अडकलेल्या होत्या. पण ही जी मोठी केस होती, ती मोठी केस ते इथं यायला लागले. आणि मग उत्सुकता म्हणून पावसला गेले आणि त्या दरम्यान त्यांच्या इथं यायच्या चकरा खूप वाढल्या आणि ते पैसे त्यांचे आले, नाहीतर जीवनच संपायची वेळ आलेली होती. त्यांचे पैसे आल्यावर ते एवढे खुश झाले, ते असं म्हणाले की मला मोठी देणगी द्यायची इच्छा आहे. या भागामध्ये जवळपास 100 ते 200 एकर जमीन आपण पाहू आणि त्या जमिनीवर एक चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज, एक मेडिकल कॉलेज, एक एमबीएचं कॉलेज, एक असं मोठा प्रोजेक्ट आपण करू. तो प्रोजेक्ट तुम्ही चालवायला घ्या, मी तुम्हालाच ते अर्पण करतो आहे. आणि म्हणाले की ते पावसलाही जाऊन आलेले होते. तुम्ही माझे स्वरूपानंद व्हा, मी तुमचा देसाई होतो म्हणाले. मी म्हटलं मला तुमचं हे बोलणं काही लक्षात येत नाहीये. ते म्हणाले कल्पना करा की तुमच्याकडे आल्यावर 4 महिन्यात माझे एवढे पैसे सुटले. मला जर मी जर तुम्हाला पैसे दिले तर मला किती मिळतील असं म्हणाले. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलायत, हे इथं असं काही होणार नाही. तुम्हाला स्वतः करता यायचं असेल तर या. राजस श्रद्धेबद्दल सांगतोय. जर रजोगुणी मग काही कालांतरांनी अर्थातच ते, कारण इथं साधना भुगाव तेव्हा झालेलं होतं, शिबिराला या, त्यांचं मन कुठं स्थिर होणं शक्यच नव्हतं. हळूहळू करून त्यांचे फोन कमी झाले, येणं बंद झालं. परमार्थदृष्ट्या राजस आणि तामस व्यक्ती अतिशय एक प्रकारे कुचकामीच असतात. आणि रजोगुण आणि तमोगुण या 2 गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने एकाच तऱ्हेने भगवद्गीतेत मांडलेल्या आहेत. उदाहरणार्थ काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवहा महाशनौ महापापमा विध्येनम इह वैरिणम, असं काम आणि क्रोध याच्याबद्दल 3 अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. तर 18 अध्यायामध्ये हिंसा शोक हे रजोगुणाचं लक्षण एका ठिकाणी सांगितलं, तर एका ठिकाणी हिंसेचं लक्षण तमोगुणी सांगितलं, एका ठिकाणी शोकाचं लक्षण तमोगुणी सांगितलं. रजोगुण आणि तमोगुण हे परमार्थदृष्ट्या परमार्थ करण्यासाठी म्हणून अजिबातच उपयोगी नाहीत. रजोगुणी मनुष्य जर परमार्थाच्या ठिकाणी आला तर तो इथली एकंदर परिस्थिती पाहतो, त्याच्या दृष्टीने सत्वगुणी मंडळी म्हणजे जिंकायला सहज सोपे, कारण ते नम्र. ते सरळ मार्गी, ते साधना करणारे, यांना त्या मंडळींना मार्गदर्शन करण्याची इच्छा होते. मार्गदर्शन करणं हा देखील रजोगुण आहे, प्रवचन करणं हा रजोगुण आहे. स्वांत सुखाय प्रवचनाचा हेतू म्हणजे रजोगुणाची नांगी मोडून टाकणं आहे, नाहीतर प्रवचन करणं हे खूप सत्वगुणी गोष्ट नाहीये. म्हणून रजोगुणी आणि तमोगुणी, कारण तुम्ही बोललात, प्रवचन केलं की 10 लोक सांगतात तुझं चांगलं झालं, तेव्हा काहीतरी होत असतं, त्याच्याकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं. कधी कधी आपण जे वाचून अभ्यास करून विचार करून तर्क करून जे बोलतो तर त्याचा आपल्याला अनुभव आहे असं पुढे पुढे वाटायला सुरुवात होते, जे आपल्याला याचा अनुभव नाही हे तद्दन विसरून जातो. त्याच्याऐवजी अजून कसं चांगलं सांगायला पाहिजे याच्यामध्ये तो अडकतो. आणि याचेही परिणाम पुढे धन संचय गोळा करणं, मानमरातब वाढवणं, याच्याकडे जाण्याची फार मोठी शक्यता असते. ज्ञानेश्वर महाराजांनी मठादी विलासे असा शब्द वापरलेला आहे. मठ निर्माण होणं, तिथं 50-50-100 लोक राहायला येणं, त्यांची जेवणाखाण्याची व्यवस्था होणं, एकूण वेगळंच वातावरण आणि आवडंबर तयार होण्याची शक्यता असते. म्हणून तुमचं कोणतीही गोष्ट असेल तरी ती सत्वामध्ये तरी मोडते किंवा रजामध्ये तरी मोडते किंवा तमामध्ये तरी मोडते. आणि गीता शास्त्राप्रमाणे जर म्हणायचं झालं तर ये शास्त्र विधी मुत्सृज्य यजंते श्रद्धयान्विता, श्रद्धावान असलेला मनुष्य जो शास्त्र विधीला सोडून उपासना करतो. आपला भुगावचा आश्रम आहे, महिन्यातून 3 दिवस वापरला जातो, तुमच्या माहिती करता सांगतो, किंवा 2.5 दिवस वापरला जातो. जेव्हा जास्त शिबिर असतात म्हणजे काय, 2 शिबिर असतात, तर 6 दिवस वापरला जातो. आणि मग 25 दिवस तिथं काय होतं, काही नाही, खोल्या पडू नयेत. जर एखादी रजोगुणी मंडळी इथल्या संचालक म्हणून आली तर त्याच्यावर किती पैसे मिळवतील ट्रस्ट करता, तुम्ही कल्पना करा. प्रत्येक गोष्टीला सत्व आहे, रज आहे आणि तम देखील आहे. म्हणून श्रद्धा आहे आणि शास्त्राप्रमाणे चालतो आहे, म्हणजे गीता शास्त्राप्रमाणे चालतो आहे, मग तो सात्विक म्हणायचा का नाही? रजोगुणी देखील नाही, तमोगुणी देखील नाही, तर तो गुणातीत समजायचा. सत्व, रज आणि तम या 3 गुणांची चर्चा या अध्यायामध्ये आलेली आहे. पण भगवंतांचा भगवद्गीतेतला एकूण जो कल आहे तो सत्वगुणीच जीवन पाहिजे असं आहे. आणि सत्वगुणी जीवन हे गुणातीताकडे जाण्याची अधिकाधिक शक्यता असते, असं असल्यामुळं सत्वगुणी असावा. पण सत्वगुणापाशी सर्व काही संपतं असं नाही. स्वामीजी म्हणायचे, आम्ही ना, आम्ही म्हणजे दूध, तूप, साय, लोणी, साखर, ते तसलं आम्ही कधी खात नाही, हे इतक्या अभिनिवेशाने सांगतो की बास रे बास. आम्ही तसलं काही खाती नाही आणि तसलं काही पीतही नाही. मग एवढं ही गोष्ट सहजच असली पाहिजे, याचा अभिमान कशाला? अभिमान नसणं, सत्वगुण असणं आणि सत्वगुणाचा अभिमान नसणं आणि रजतम कमीत कमी असणं किंवा नसणं कमीत कमी असणं, अशा रीतीने गुणातीताचं जीवन भगवद्गीतेला अपेक्षित आहे. अर्जुनानी मात्र प्रश्न विचारलेला आहे भगवंतांचं सगळं सांगणं लक्षात घेऊन, कारण शास्त्रविधीला अनुसरत असेल तर सत्वगुणातून पुढे तो गुणातीताकडे जातो, पण शास्त्रविधीला जो अनुसरत नाहीये आणि ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे तो काय करतो? तो सात्विक की राजस की तामस असा प्रश्न विचारलेला आहे. शास्त्र विधी आणि सत्वाच्या ठिकाणी असणारी वृत्ती यामुळे सातव्या अध्यायात नवव्या अध्यायामध्ये देखील अन्य देवतांच्या ठिकाणी असणारी भक्ती असाही एक विषय आलेला आहे. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्जा यांती मद्याजिनोपिमाम. भगवंतांनी जे देवांची उपासना करतात ते देव लोकाला जातात, त्याचा कित्येकांनी अर्थ असा केलेला आहे की मृत्यूनंतर ते देव लोकाला जातात, देव लोकाला जातात याचा अर्थ. आणि मग सुरू होतं देवलोक म्हणजे कुठं, अमुक तमुक अशा अंतरिक्षात असा असा गोल आहे इत्यादी. हा देवलोक तुमच्यापाशीच आहे. पितृलोक देखील तुमच्यापाशीच आहे. मी एकांच्या घरी गेलो होतो, त्यांच्याकडं त्यांच्या आजोबांचा फोटो, पगडी वगैरे असा घातलेला व्यवस्थित फोटो, आणि त्यांच्या वडिलांचा फोटो हे देव्हाऱ्यात लावलेले होते, जे आपण रामाचा कृष्णाचा दत्ताचा शंकरांचा असे फोटो लावतो ना, तर असे दोन फोटो होते. तर म्हणलं आपले आजोबा काय करायचे, कचेरीत कामाला होते म्हणाले. काही परमार्थी वगैरे होते का? नाही, पण त्यांच्या कृपेने आज आमचं सगळं चाललेलं आहे. हे पितृलोकात राहणं आहे, बाकी काही नाही. त्यांचं देव्हाऱ्यात फोटो असणं याला कोणी काही ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही, पण त्याची मनस्थिती मात्र पितृलोकात राहण्याची आहे. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो लावला आणि तुमच्या आजोबांचा लावला अथवा पणजोबांचा लावला, याच्यात काही फरक आहे की नाही? पण अशी मंडळी असतात असं मला सांगायचंय. देवांचे लावतात, रामाचा लावला आणि रामाच्या कृपेने चाललंय असं म्हणतो, अशी मनस्थिती असणं म्हणजे देवलोकात राहणं आहे. आणि पितरलोक म्हणजे अशा प्रकारची वृत्ती की यांच्या कृपेने आमचं सगळं चाललेलं आहे. कुलदेवतेच्या कृपेने सगळं चाललंय. एक तर कुठं मोठा संप्रदाय आहे बहुतेक सध्या की तो सगळ्या तुमच्या अडचणींवर मार्ग सांगताना म्हणतो की कुलदेवतेचं तुम्ही करत नाही. ज्याची त्याची जी कुलदेवता असते त्याच्या अखत्यारीत तो असतो असं ते म्हणतात. आणि तुम्ही कुलदेवतेचं जर काही केलं नाही तर ते कसे मग तुमच्याकडे लक्ष देतील? बरोबर आहे की? मग देव असे असतात, पण अशा प्रकारचं तत्वज्ञान किंवा अशा प्रकारची श्रद्धा असणारी मंडळी आहेत. शुद्ध परमार्थाच्या सापेक्ष मी हे सगळं बोलतो आहे. तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं काही करू नका असं नाही, करायचं असेल तर करा. पण भगवंतांची जी वचन आहेत की यत करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। आणि अन्य देवतांना जे भजतात, येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्त्य अविधिपूर्वकम्, असं भगवंत म्हणतात। अन्य देवतांना जे भजतात श्रद्धेनी भजतात, नवव्या अध्यायात सांगितलेलंच आहे, तर ते देखील ते प्रत्यक्षात देव म्हणून नसल्यामुळं मीच एकमेव इथं आहे, त्यामुळे त्यांची भजनही मलाच येऊन मिळतात खरं तर, आणि त्यांना फळं मिळतात तीही देणारा फार तर मीच असतो। त्यांना असं वाटतं की ते देव म्हणजे पितर अथवा जे कोणी असतात ते त्यांना देतात, ते अविधीपूर्वक उपासना करणारे आहेत असं भगवंत म्हणतात। म्हणून राजस तामस काही काही तर आताचे दिवस हे जत्रेचे दिवस म्हणून ओळखले जातात। या दिवसांमध्ये तुमची मूळ कुठं गावं जिथं असतील किंवा तुमचा एखादा देव असेल तर तिथं आता तर ते खूपच वाढलंय, कारण गाड्या एवढ्या वाढलेल्या आहेत, ट्रक करून टेम्पो करून गाड्या बुक करून त्या त्या ठिकाणी लोक जातात, आणि मग तिथं बळी देणं, तसलं काही खाणं, तसलं काही पिणं, त्या देवाचं समाधान त्या गोष्टींनी होतं असं समजणं ही तामश्रद्धा झाली, शुद्ध परमार्थाच्या सापेक्ष। मला एक जण भेटला होता, त्याला तो कोणती तरी उपासना करत होता, त्याला भास होत होते उपासना करायला लागला, कोणाला तरी विचारून ही तो उपासना करत असे आणि त्याला आपल्याला दिसतं त्याच्यापेक्षा वेगळं अजून काही दिसत असे। म्हणजे उदाहरणार्थ तो तुमच्या घरात आला, येऊ नाहीये त्यांनी तुमच्या घरात, पण जर तो तुमच्या घरात आला तर तो असं म्हणायचा की तुमच्या गॅलरीत गॅलरीच्या कट्ट्यावर तो जो बसलाय ना, आपण पाहिलं तर कोणीच नसतो तिथं बसलेला, त्याची तुमच्या घराकडे चांगली नजर नाहीये, तो तुमचं अनहित करतो आहे। आणि त्याला असं ठिकठिकाणी दिसायचं, कुठं झाडावर कोणी बसले असं दिसायचं, कोणी रस्त्याच्या कडेला बसले असं दिसायचं। मध्यंतरी इथं देखील मंगळवारी भेटीगाठीच्या दिवशी दोन वडील आणि मुलगा तंत्रविद्या शिकणारे खरे स्वामीजींचे अनुग्रहित असे येत होते। माझं वारंवार सांगणं जे होतं ते ऐकून मग पुढे ते येईन असे झाले। त्याच्यातला मुलगा हा शेवटी सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यायला, मी त्याला म्हणलं तू सरळ या मार्गाला जा, वडील सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, ते दोघंही येईन असे झाले। भूतानी यांती भूतेज्जा, हा कुठं दुसरीकडे ती सृष्टी नाहीये, तुमच्या मनात आहे, तुमच्या ठिकाणीच आहे। आणि अशा प्रकारे सात्विक राजस आणि तामस त्या प्रकारे उपासना प्रकार देखील आणि त्या प्रकारे त्याची फळं देखील, अर्जुन तोच प्रश्न विचारतोय। ये शास्त्र विधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तू का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः, त्यांची निष्ठा कोणती, याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या फार सुंदर आहेत, आपण पुढच्या वेळेला बघूया। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा महुली प्रभु स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय हरि हरि।
श्री राम कई निवेदन है। उद्या सकाळी 8:30 वाजता गणेशपुरम येथे सत्संगाचा कार्यक्रम होईल। उद्या सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे। शुक्रवारी आंबेडकर जयंती आहे, पण मागच्या वर्षी त्याच्या आदल्या दिवशी मिरवणुका शहरामध्ये निघतात, त्यामुळे बऱ्याच रस्त्यांवर पूर्ण ट्रॅफिक जाम होतो आणि केंद्रात येणं अवघड होतं। हे लक्षात घेऊन ही सुट्टी दिलेली आहे।